नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या मराठी माणसाची हक्काची आणि विश्वासाची वधूवर सूचक वेबसाईट जमलं हो जमलं आपल्या सेवेत रुजू झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की जमलं हो जमलंवर रजिस्टर का करायचं. मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो ज्यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. जमलं हो जमलंवर रजिस्टर का करायचं? वधूवर संशोधन करताना आपण अनेक वधूवर मेळाव्यांमध्ये नावनोंदणी करतो. एका मेळाव्यात नावनोंदणी करण्यासाठी साधारणपणे 250 रुपये जरी खर्च येतो, शिवाय मेळाव्याच्या ठिकाणी जाणे येण्याचा खर्च होतोच. एकंदरीत एका मेळाव्यासाठी 500 रुपये सहज खर्च होऊन जातात, शिवाय तो पूर्ण दिवस जातो. असे आपण वर्षातून किमान 2 ते 3 मेळावे तरी करतो. म्हणजेच वधूवर संशोधनासाठी आपण एका वर्षात कमीत कमी 1000 रुपये सहज खर्च करतो. त्याचसोबत आपला वेळसुद्धा खर्च करतो. नावनोंदणी केल्यानंतर महिन्याभराने आपल्याला पुस्तक मिळते, मग आपण स्थळे पाहतो, ते सुद्धा मर्यादितच. जमलं हो जमलंवर आपण अमर्याद स्थळे बघू शकतो, त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अवघ्या 24 तासात आपली प्रोफाईल आधार कार्डवरून पडताळली जाते आणि आपण स्थळं बघायला सुरुवात करू शकतो, संपर्क करायला सुरुवात करू शकतो. आणि जमलं हो जमलं ही सेवा फक्त 828 रुपयात देते, ते सुद्धा संपूर्ण 1 वर्षासाठी. म्हणजेच आपण 1 वर्षात घरात बसल्या बसल्या आपल्या मोबाईलवरून अमर्याद स्थळांची माहिती घेऊ शकतो, त्यांना संपर्क करू शकतो, तेही फक्त 828 रुपयात. आता तुम्ही म्हणाल, बाकीच्या वेबसाईट सोडून जमलं हो जमलंवर रजिस्टर का करायचं? 1. जमलं हो जमलंवर प्रत्येक प्रोफाईल ही आधार कार्ड पडताळून सक्रिय केली जाते. रजिस्टर करताना आधार कार्ड बंधनकारक आहे, त्यामुळे जमलं हो जमलंवर खोट्या प्रोफाईल अजिबात नाहीत. ज्यांना खरंच लग्न करायचं आहे त्यांची खरी प्रोफाईल जमलं हो जमलंवर पाहायला मिळते. 2. हजारोंचे पॅकेज देऊन ग्राहकांना लुबाडणे जमलं हो जमलंला मान्य नाही. जमलं हो जमलं हा मराठी तरुणांनी मराठी लोकांसाठी बनवलेला प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे इथे आपल्या लोकांचा फायदा कसा होईल याचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे. आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला परवडेल आणि प्रत्येकाचे समाधान होईल अशा प्रकारे जमलं हो जमलंने आपली फी 1 वर्षासाठी फक्त 828 रुपये ठेवली आहे. म्हणजे जिथे इतर ठिकाणी काही महिन्यांसाठी 1000 रुपये मोजावे लागतात, तिथे जमलं हो जमलं 1 वर्षासाठी फक्त 828 रुपये घेते, दिवसाला फक्त 2 रुपये 26 पैसे. आणि यात आपण असंख्य स्थळे बघू शकतो, जे स्थळ पसंत पडेल त्याच्याशी थेट संपर्क साधू शकतो. 3. जमलं हो जमलंची वार्षिक फी 828 रुपये आहे. ही फी जर जास्त वाटत असेल आणि अजून 10% सूट हवी असेल तर तशी सोयसुद्धा उपलब्ध आहे. आपण जमलं हो जमलंला आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत व्हॉट्सअपवर शेअर केलं की आपल्याला अजून 10% सूट मिळते आणि आपण फक्त 745 रुपयात 1 वर्षासाठी अमर्याद स्थळं पाहू शकतो. 4. आजकाल प्रत्येकाला असं वाटतं की पाहुण्यांना घरी बोलावून स्थळ बघण्याचा कार्यक्रम व्हायच्या आधी मुलामुलीने एकमेकांशी बोलून स्वभाव समजून घ्यावा. जर स्थळ चांगलं वाटलं तर मग बघण्यासाठी निमंत्रण द्यावे. मग हा संवाद साधण्यासाठी जमलं हो जमलंने वेबसाईटवरच चॅट करायची सोय करून दिलेली आहे, जिथे आपण एकमेकांशी बोलून स्वभाव समजून घेऊ शकतो. जर ठीक वाटलं तर पालकांशी संपर्क करून पुढे जाऊ शकतो. 5. जमलं हो जमलं मराठी तरुणांनी बनवलेली वेबसाईट आहे, त्यामुळे वेबसाईट बनवताना आपल्या बहिणींना त्रास होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेऊन मुलींसाठी अगदी सुरक्षित अशी वेबसाईट बनवली आहे. रजिस्टर करताना मुलगी स्वतःच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करू शकते, कारण तो नंबर इतर कोणाला दिसणार नाही. आपल्या प्रोफाईलमध्ये जो नंबर पालकांचा नंबर म्हणून दिलेला असेल तोच नंबर इतरांना दिसणार आहे, म्हणजेच वैयक्तिक मोबाईल नंबर सुरक्षित. दुसरं म्हणजे आपण एखाद्याचा इंटरेस्ट जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी मेसेज करणार नाही. आपण कोणाशी बोलायचं हे सर्वस्वी आपल्या हातात, आणि महत्त्वाचं म्हणजे जमलं हो जमलंवरील सर्व प्रोफाईल आधार व्हेरिफाईड आहेत, त्यामुळे फसवाफसवीचा प्रश्न इथे येत नाही. अशा प्रकारे जमलं हो जमलंच्या टीमने आपल्या बहिणींचा विचार करून त्यांच्यासाठी सुरक्षित अशी वेबसाईट बनवली आहे. 6. जमलं हो जमलंवर एकदा रजिस्टर केले की पुढचे 1 वर्ष आपण सेवेचा अमर्याद वापर करू शकतो. जमलं हो जमलंवर कोणतीही माहिती लपवली जात नाही आणि कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आकारले जात नाहीत. आपण जर जमलं हो जमलंचे पेड मेंबर असू तर आपल्याला 1 वर्षासाठी सर्व सेवा अमर्याद वापरता येतात. 7. जमलं हो जमलं हा महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लोकांसाठी बनवलेला प्लॅटफॉर्म आहे. इथे आपल्याला रजिस्टर करताना जोडीदार कसा हवा आहे हे विचारलं जातं. आपण जी माहिती देऊ त्यानुसार आपल्याला स्थळे सुचवली जातात. आपल्याला आपल्याच जातीतला जोडीदार पाहिजे असेल तर फक्त आपल्याच जातीची स्थळे बघायला मिळतील. तसे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात 12 मैलांवर बोलीभाषा बदलते, त्यामुळे काही जातींची नावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घेतली जातात. आपल्याला आपल्या जातीसंबंधी काही सूचना असतील तर आपण जमलो हो जमलंच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकतो, त्यानुसार सुधारणाही केल्या जातात. 8. जमलं हो जमलं हा प्लॅटफॉर्म मराठी तरुणांनी सुरू केला आहे. आपण नेहमी म्हणतो की मराठी तरुणांनी व्यवसायात उतरलं पाहिजे, मराठी व्यवसाय मोठे झाले पाहिजेत. आपल्या मराठी तरुणांनी आपल्या मराठी लोकांचा विचार करून आपल्या फायद्याची अशी ही वेबसाईट बनवली आहे, त्यामुळे आपल्या मराठी माणसासाठी जमलं हो जमलंला आपण साथ दिलीच पाहिजे. 9. अनेकांच्या मोबाईलला मेमरी शॉर्टेजचा प्रश्न असतो. नवीन ॲप इन्स्टॉल करायचं म्हणलं की मोबाईलची मेमरी कमी पडते. यावर पर्याय म्हणून जमलं हो जमलंने वेब ॲप आणले आहे. जेव्हा आपण वेबसाईट ओपन करतो तेव्हा तिथे वेब ॲप इन्स्टॉल करायचा मेसेज येतो. अगदी कमी मेमरीमध्ये आपण ते इन्स्टॉल करू शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा आपले वधूवर संशोधन करू शकतो. अशा प्रकारे जमलं हो जमलं हा वधूवर संशोधनासाठी उत्तम पर्याय आहे. मग कधी करताय जमलं हो जमलंवर रजिस्ट्रेशन? आजच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक जमलं हो जमलं या आपल्या वेबसाईटचा फायदा घेऊ शकतील. धन्यवाद.